खंड चौथा प्रकरण 42 दुखण्यावर कोणता इलाज केला। फासळ्यातील पीडा दूर होईना, त्यामुळे मी विवंचनेत पडलो। औषधोपचाराने नाही तर आहारात फेरफार केल्याने व काहीतरी बाह्य उपचारांनीच पीडा बंद होणार एवढे मला समजत होते। प्रसिद्ध अन्नाहारी व आहारात फेरफार करून रोग बरे करणारे असे डॉक्टर ॲलिन्सन यांना मी सन 1890 भेटलो होतो। माझ्या नाखुशीबद्दलही बोललो। त्यांनी मला लगेच आश्वासन दिले व म्हणाले, दुधाची मुळीच जरुरी नाही आणि माझ्या मनातून तर तुम्हाला काही दिवस कसल्याही चरबीशिवाय ठेवायचे आहे, असे म्हणून त्यांनी प्रथम मला सुकी रोटी व कच्ची भाजी यावर व फळांवर राहण्यास सांगितले। कच्च्या भाजीत मुळे, कांदे व तसलीच मुळे व पालेभाजी आणि फळांमध्ये मुख्यतः नारिंगे असत। भाज्या किसून व वाटून खायच्या असत। मी असे 3-1 दिवस केले पण कच्च्या भाज्या विशेषतः मानवल्या नाहीत। हा प्रयोग पूर्णपणे चालवण्या इतके त्राण माझ्या शरीरात नव्हते, मनाची तेवढी धमकही नव्हती। त्याखेरीज त्यांनी 24 तास खिडक्या उघड्या ठेवण्यास, रोज कोमट पाण्याने स्नान करण्यास, दुखणाऱ्या भागावर तेल चोळण्यास व पाव ते अर्धा तास मोकळ्या हवेत फिरण्यासही सांगितले होते। हे सर्व मला बरे वाटले। घराला फ्रेंच पद्धतीच्या खिडक्या होत्या, त्या सबंध खिडक्या उघड्या ठेवाव्या तर पावसाचे पाणी आत येईल, वरचे तावदान उघडत नसे, त्यासाठी त्याची सबंध काच फोडून काढून त्यातून तरी अष्टप्रहर हवा येण्याची सोय केली। आज झड येऊ नये एवढ्या बेताने फ्रेंच खिडक्या उघड्या ठेवीत असे। हे सर्व केल्यामुळे तब्येत काहीशी सुधारली, साफ सुधारली नाहीच। मधून मधून लेडी सिसिलिया रॉबर्ट्स माझ्या समाचाराला येत, त्यांचा माझा चांगलाच परिचय होता। मला दूध घ्यायला लावण्याची त्यांना फार इच्छा होती, ते तर मला वर्ज्य, म्हणून दुधाचे गुणधर्म असलेल्या पदार्थांचा त्यांनी शोध चालविला। त्यांच्या एका मित्राने त्यांना माल्टेड मिल्क दाखविले आणि त्यांनी अजाणता मला सांगितले की त्यात दुधाचा स्पर्शही नाही, तर रासायनिक प्रयोगांनी बनविलेली ती दुधाच्या गुणांनी युक्त अशी एक भुकटी आहे। लेडी रॉबर्ट्सना माझ्या धार्मिक भावनांबद्दल फार आदर वाटत असे हे मला माहीत होते, त्यामुळे मी ती भुकटी पाण्यात घालून प्यायलो। मला त्याची चव दुधासारखीच लागली। कन्या देऊन कूल विचारण्याप्रमाणेच मी केले। बाटलीवरील कागद वाचला तेव्हा माहीत झाले की ती तर दुधाचीच बनविलेली आहे, अर्थात एकदाच घेतल्यानंतर तिचा त्याग करावा लागला। लेडी रॉबर्ट्सना ही गोष्ट कळविली व तुम्ही बिलकुल चिंता करू नये असेही लिहिले। त्या घाबऱ्या घाबऱ्या बिराडी आल्या व त्यांनी स्वतःची दिलगिरी प्रदर्शित केली। त्यांच्या मित्राने बाटलीवरील कागद वाचलेलाच नव्हता। मी त्या भल्या बाईला आश्वासन दिले आणि त्यांनी एवढी तसदी घेऊन पैदा केलेल्या वस्तूचा उपयोग माझ्याकडून होण्यासारखा नाही याबद्दल माफी मागितली। अजाणता माझ्याकडून भुकटी घेतली गेली याबद्दल मला पश्चाताप पाटण्याचे प्रायश्चित्त करण्याचे प्रयोजन नाही हेही सांगितले। लेडी रॉबर्ट संबंधीची मधुर स्मरणे आहेत ती मी सोडून देऊ इच्छितो। इतरही कित्येकांची अशी स्मरणे आहेत की ज्यांचा महान आश्रय मला अनेक विपत्तींच्या व विरोधांच्या वेळी मिळू शकला आहे। असल्या उदाहरणांवरून श्रद्धाळू मनुष्य एवढेच ठरवितो की ईश्वर दुःखरूपी कडू औषधे देतो, त्यांच्याबरोबर मैत्रीची गोड अनुपानेही द्यायला चुकत नाही। डॉक्टर ॲलिन्सननी दुसऱ्या भेटीत अधिक सूट दिली आणि स्निग्धतेसाठी सुक्या मेव्याचे म्हणजे भुईमुगासारख्याचे लोणी आणि जितूनचे तेल घ्यायला सांगितले। कच्च्या भाज्या आवडत नसल्यास त्या शिजवून भाताबरोबर घेण्यास सांगितले। ही सुधारणा मला अधिक मानवली, पण दुखणे साफ नाहीसे झाले नाही, काळजी घ्यायला पाहिजे होती, अंथरुण सुटले नाही। डॉक्टर मेहता वरचेवर येऊन तपासून जात असत। मी सांगतो तसे कराल तर आता तुम्हाला बरे करतो, हे पालुपद नेहमी त्यांच्या तोंडी असायचे। असे चालत असता मिस्टर रॉबर्ट्स एके दिवशी माझ्याकडे आले व त्यांनी मला स्वदेशी जाण्याचा आग्रह केला। या स्थितीत तुमचे नेटलीला कधीच जाणे होणार नाही, कडाक्याची थंडी तर अजून पुढेच पडायची आहे। माझा तर खास आग्रह आहे की तुम्ही स्वदेशी चला आणि तेथे बरे व्हा। तोपर्यंत लढाई चालू राहिली तर मदत करण्याचे अनेक प्रसंग तुम्हाला मिळतीलच, नाहीतर तुम्ही येथे केले तेही काही काम नव्हे असे मला तरी वाटते। मी हा सल्ला मान्य करून स्वदेशी येण्याची तयारी केली।